उत्पत्ती अध्याय 41. साधारणपणे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की पहा, तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. तेव्हा पहा, त्याने 7 गायी नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धृष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या. त्यानंतर आणखीन 7 दुबया व कुरूप गायी नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या 7 धष्टपुष्ट व सुंदर गायींच्या बाजूला उभ्या राहिल्या. आणि त्या 7 दुबया व कुरूप गायींनी त्या 7 सुंदर व धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला. मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की एकाच ताटाला 7 भरदार कणसे आली. त्यानंतर पहा, त्या ताटाला 7 खुरटलेली व पूर्वीच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे आली. नंतर त्या 7 खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती 7 चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे घेऊन टाकली. तेव्हा फारू पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यास बोलावले. फारोने आपले स्वप्न त्यांना सांगितले, परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही. तेव्हा प्यालेबदार फारोस म्हणाला, आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे. फारो, आपण माझ्यावर व आचार्यावर संतापला होता आणि आपण आम्हास पहारेकऱ्याच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते. तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हाला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हाला पडली. तेथे कोणी इबरी तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली. त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल. मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. मग फारो योसेफास म्हणाला, मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतो. योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल. मग फारो योसेफाला म्हणाला, माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. तेव्हा पहा, नदीतून 7 धष्टपुष्ट व सुंदर गायी बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. त्यानंतर पहा, 7 दुबया व कुरूप गायी वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गायी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या दुबया व कुरूप गायींनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गायी घेऊन टाकल्या. तरीही त्या दुबया व कुरूपच राहिल्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या 7 गायी घेऊन टाकल्या असे वाटत नव्हते. त्या पूर्वीप्रमाणेच कुरूप व दुबया दिसत होत्या. मग मी जागा झालो. त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला 7 चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली. मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखीन दुसरी वाळलेली बारीक व पूर्वीच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली 7 कणसे आली. बारीक कणसांनी ती चांगली 7 कणसे घेऊन टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादूगारांना सांगितली, परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आला नाही. मग योसेफ फारोला म्हणाला, महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा एकच अर्थ आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणास कळविले आहे. त्या 7 चांगल्या गायी आणि ती 7 चांगली कणसे म्हणजे 7 चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत. त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकवलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. जी गोष्ट मी फारूला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे ते देवाने आपणास दाखवले आहे. पहा, सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल, परंतु सुकाळाच्या सात वर्षानंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशाला सुकाळांचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करेल. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकास विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणेल हे आपणास दाखवावे. तेव्हा फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्या सर्व मिसर देशावर नेमावे. फारोने हे करावे, देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिस्रातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा. अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षात देशाचा नाश होणार नाही. हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला. फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा याच्यापैकी अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय? तेव्हा फारोस योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही. तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन? मग फारो योसेफास म्हणाला, मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे. मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली, तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली. नंतर त्याने त्यास आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोही देत चालले. गुडघे टेका, फारोने त्यास सर्व देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, मी फारो आहे आणि सर्व मिसर देशात तुझ्या हुकमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाही. फारो राजाने योसेफाला साफनात पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटिफर याची मुलगी असनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला. योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करू लागला. तेव्हा तो 30 वर्षांचा होता. योसेफाने मिसर देशभर दौरा करून देशाची पाहणी केली. सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले. योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्नधान्य गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. त्याने प्रत्येक नगराभोवतालच्या शेतातले अन्नधान्य त्यामध्येच साठवून ठेवले. योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळूप्रमाणे अन्नधान्य गोळा करून साठवून ठेवले. ते इतके होते की त्याने मोजणे सोडले, कारण ते मोजमाप करता येत नव्हते. दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला आसनथ जी ओनचा याजक पोटिफर याची मुलगी, तिच्या पोटी दोन पुत्र झाले. योसेफाने पहिल्या मुलाचे नाव मनश्य ठेवले, कारण तो म्हणाला, देवाने मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला. त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, कारण तो म्हणाला, माझ्या दुःखाच्या भूमीमध्ये देवाने मला सर्व बाबतीत सफल केले. मिसरमध्ये असलेली भरपुरीची सुबत्तेची 7 वर्षे संपली. 7 वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशामध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते. दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लुकास म्हणाला, योसेफाला विचारा व तो सांगेल ते करा. संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकास धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता. सर्व पृथ्वीवरील देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेफाकडे येऊ लागले, कारण त्यावेळी पृथ्वीच्या सर्व भागात दुष्काळ पडला होता.